चीनीमंडी.com पॉडकास्ट। साखर कारखान्याने केली रोगमुक्त ऊसाची लागवड। चंद्रपूरच्या त्रिवेणी साखर कारखान्याने रोग व किडीमुक्त ऊसाची लागवड केली आहे। हे ऊस पीक कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे आहे। येथील प्रगतिशील शेतकरी महेश अग्रवाल यांनी COG 88 जातीच्या ऊसाची 1 एकर जमिनीत लागवड केली। ऊसाच्या 2 डोळ्याच्या मधील अंतर 5 फूट ठेवण्यात आले आहे। ऊस लागवडीपूर्वी त्यावर बीज प्रक्रिया करण्यात आली। महेश अग्रवाल यांनी सांगितले की COG 88 जातीचा ऊस 5 फूट अंतराने लावल्यामुळे 0238 पेक्षा अधिक उत्पादन होईल। गेल्या वर्षी 1 एकर COG 88 लागवड करून याचा फायदा पाहिला गेलाय। या जातीमध्ये कोणताही रोग नाही, ज्यामुळे यावर होणाऱ्या खर्चातही बचत होते। वर्षभरात जनावरांना हिरवा चारा मिळतो। साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आमोद कुमार शर्मा यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की COG 88 जातीच्या ऊसाची लागवड करावी। ऊस महाव्यवस्थापक RS रावत, महासहाय्यक महाव्यवस्थापक सुरेश वर्मा, सहाय्यक महाव्यवस्थापक विकास एके तिवारी यांनी शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्यांबाबत सांगितले। सहाय्यक ऊस व्यवस्थापक मनीष अग्रवाल, सहाय्यक ऊस अधिकारी सिकंदर शर्मा आणि कारखाना सुपरवायझर नरेश शर्मा आदी उपस्थित होते।